कवितेला वास माझा येतो साधेपणाचा, कवितेचा बाज माझा खेळवळी वळणाचा, कवितेचा रंग माझा साध्या सदा फुलीचा, कवितेचा संग माझा मायेचा माऊलीचा, कवितेचा नूर माझा शब्दांमधल्या टिंबांचा, कवितेचा सूर माझा मनातल्या प्रतिबिंबांचा, कवितेचा अर्थ माझा शब्दांच्या ही पलीकडचा, कवितेचा आवर्त माझा परमेशाच्या प्राप्तीचा।